यशया अध्याय 24। पहा, परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहण्याची पांगापांग करीत आहे, आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकांची तशी धन्याची, जशी दासीची तशी तिच्या धनेनिशी, जशी विकत घेणाऱ्याची तशी विकणाऱ्याची, जशी उसने देणाऱ्याची तशी उसने घेणाऱ्याची, जशी उधार घेणाऱ्याची तशी जो त्यास उधार देतो त्याची स्थिती होईल। पृथ्वी पूर्णपणे उद्ध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, कारण परमेश्वर हे वचन बोललं आहे। मेघ पाऊस पाडित नाही म्हणून पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे। पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे। पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधी व नियमाचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले आणि सार्वकालिक करार मोडला आहे। त्यामुळे सार्वकालिक करार शापित झाला आहे व तेथे राहणारे दोषी आढळले आहेत, त्यांना त्यांचे फळ भोगावे लागत आहे। शापाचा परिणाम म्हणून पुष्कळ लोक भस्म होतील व फार थोडे उरतील। नवीन द्राक्षरस वाळून गेला, द्राक्षवेल सुकले आहेत, सर्व आनंद असतो करणारे कणत आहेत। डफांचा आनंदी आवाज आणि हर्षाने जे मोजमजा करीत ते थांबले आहेत। विनेचा आनंद बंद केला आहे, ते आता मध पिता पिता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मध पितात ती आता कडू होईल। अंधाधुंदी असलेली नगरी मोडून पडली आहे, प्रत्येक घर बंद आणि रिकामे आहे। द्राक्षरसामुळे चौकाचौकात रडणे आहे, सर्व हर्ष अंधकारमय आहे, भूमीचा आनंद नाहीसा झाला आहे। नगरात ओसाडी उरली आहे आणि दरवाजाचा नाश झाला आहे। द्राक्षांचा हंगाम संपल्यावर व जैतून वृक्ष हलविल्यावर झाडावर जशी थोडीशी फळे उरतात तशी या देशाची अवस्था झालेली असणार। तसे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे होईल, ते आपला आवाज उंचावतील आणि परमेश्वराचे ऐश्वर ओरडतील आणि समुद्रावरून मोठ्याने आरोळी मारतील। ह्यास्तव पूर्वेत परमेश्वराचे गौरव करा आणि सागरातील द्वीपामध्ये इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नावाला गौरव द्या। पृथ्वीच्या सीमेतून आम्ही अशी गीते ऐकली आहेत की धार्मिकास वैभव असो, पण मी म्हणालो मी वाया गेलो आहे, मी दूर वाया गेलो आहे, मला हाय हाय, कारण विश्वासघातकीने विश्वासघात केला आहे। होय, विश्वासघातक्याने विश्वासघात केला आहे। पृथ्वीतील राहणाऱ्यांनो, भीती व खांच आणि पाश ही तुझ्यावर आहेत। जो भीतीच्या आवाजापासून पळेल तो खाचेत पडेल, आणि जो खाचेमधून वर निघेल तो पाशात पडेल। स्वर्गाच्या खिडक्या उघडल्या आहेत आणि पृथ्वीचे पाये हलत आहेत। पृथ्वी अगदी मोडून गेली आहे, पृथ्वी फाटली आहे, पृथ्वी फार हिंसक रीतीने हलविली आहे। पृथ्वी एखाद्या मद्यप्यासारखी झोकंड्या खाईल आणि एखाद्या टांगत्या बिछाण्याप्रमाणे झोके खाईल। तिचा अपराध तिच्यावर भारी होईल, तेव्हा ती पडेल आणि पुन्हा उठणार नाही। त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल। त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील। नंतर त्यांचा न्याय केला जाईल। नंतर सेनाधीश परमेश्वर सैन्यातील आपला राजस्थानावर आरूढ होईल, तेव्हा त्याच्या तेजाने चंद्र तांबूस होईल व सूर्य फिक्का पडेल। तो सियोन पर्वतावरून आपल्या वडिलांसमोर वैभवाने येरुश्लेमेत राज्य करेल।